मोनाली पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो मंत्रीमंडळान शाश्वत शेतीक चालना दिवपा खातीर पीएम राष्ट्रीय कृषी विकास येवजण आनी स्वयंपूर्णते खातीर अन्न सुरक्षा साध्य करपा खातीर कृषी उन्नती येवजणेक मान्यताय दिली. तेलबियांच्या उत्पादनात देशाक स्वावलंबी करपाच्या उद्देशान राष्ट्रीय खाद्य तेलबिया अभियानाक मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजवेळा नवी दिल्लीत कौटिल्य अर्थिक परिषदेत उलोवप करतले. हरियाणात विधानसभा वेंचणुके खातीरची सगळी तयारी पुराय झाल्या, फाल्यां मतदान जातले. भारत नेपाळ आणि बांगलादेश आणि भारताच्या पॉवर ग्रीडावरवी नेपाळांतल्यान 40 मेगावॅट वीज बांगलादेशाक निर्यात करपाची त्रिपक्षीय कबलात केल्या. आयसीसी बायलांच्या T20 संसारीक करंड सर्तीन भारत आज न्यूझीलंडाआड खेळटलो. आता पुराय खबरो मंत्रीमंडळान शाश्वत शेतीक चालना दिवपा खातीर पीएम राष्ट्रीय कृषी विकास येवजण आनी स्वयंपूर्णते खातीर अन्न सुरक्षा साध्य करपा खातीर कृषी उन्नती येवजणेक मान्यताय दिल्या. हाजेर एकूण 1,00,000 कोटी रुपयांचो देस्पेस जातलो. काल सांजवेळा नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव हांणी सांगले मंत्रीमंडळ बसकेन घेतिल्ले निर्णय शेतकारांचे उत्पन्न वाढप आनी मध्यमवर्गीय लोकांक अन्न सुरक्षा सुनिश्चित करप या संदर्भात आसात. सरकारान 2024-25 ते 2030-31 या वर्षा खातीर 10,103 कोटी रुपयांचो देस्पेस करून राष्ट्रीय खाद्य तेलबिया अभियानाक मान्यताय दिली. येत्या 7 वर्षांत भारताक तेलबिया उत्पादनात स्वावलंबी करपाच्या उद्देशान हो निर्णय घेतला. तसेच चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याक मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या. दुसऱ्या पावण्यात 128 स्थानकासहित 118.9 किलोमीटर नव्या मार्गांचा आस्पाव आसा. मंजूर कॉरिडॉर चेन्नईक उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम जोडतले. तसेच मराठी पाली प्राकृत असामी बंगाली भाषांक अभिजात भाषेचा दर्जो दिवपाक मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या. मंत्रीमंडळान 11,72,000 बिगर राजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यां खातीर 78 दिसांचो उत्पादन लिंक्ड बोनस मंजूर केला. बोनसाचे 2,029 कोटी रुपया देस्पेस जातलो. तशेंच लॅटर ऑफ इंटेंटाचेर सही करपाक मंत्रीमंडळान मान्यताय दिल्या. हाका लागून भारताक उर्जा कार्यक्षमताय हब हातूंत सामील जावपाक मेळटले. हे हब संवसारभर उर्जा कार्यक्षमताय वाडोवपा खातीर समर्पित आशिल्ले जागतीक मंच आसा. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि मराठीक अभिजात भाषेचो दर्जो दिल्ले खातीर केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे उपकार मानल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजवेळा नवी दिल्लीत कौटिल्य आर्थिक परिषदेत उलोवप करतले. कौटिल्य आर्थिक परिषदेची तिसरी आवृत्ती 2 ऑक्टोबर मेरेन चलतली. अंदूच्या परिषदेत हरित संक्रमणाखातीर वित्त पुरवण भौगोलिक आर्थिक विखंडन आणि विकास या विषयांचेर लक्ष केंद्रीत करतले. भारतीय आंतरराष्ट्रीय विद्वान आणि धोरणकर्ते भारतीय अर्थव्यवस्था आणि ग्लोबल साऊथच्या अर्थव्यवस्थे मुखार आशिल्ल्या महत्वाच्या आव्हानाविषयी भासाभास करतले. संसारभरांतले वक्ते या अधिवेशनात वाटो घेतले. अर्थिक उदरगत संस्था अर्थ मंत्रालयाच्या सहकार्यान ही परिषद घडवून हाडटा. सरकारान काल प्रधानमंत्री इंटर्नशीप योजनेचो पायलट प्रोजेक्ट सुरू केलो. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि ही योजन जाहीर केली. 5 वर्षांत टॉप 500 कंपन्यांनी 1 कोटी तरणाट्यांक इंटर्नशीपच्यो संधी उपलब्ध करून दिवप हे या योजनेचे उद्दिष्ट आसा. कॉर्पोरेट वेव्हार मंत्रालयांतल्या सूत्रांनी सांगले पायलट प्रकल्पाचो वट्ट खर्च 800 कोटी रुपया आसतलो. हरियाणात विधानसभा वेंचणुके खातीरची सगळी तयारी पुराय झाल्या. 90 वांगड्यांच्या हरियाणा विधानसभे खातीर एकाच टप्प्यान फाल्यां मतदान जातले. 1031 उमेदवार रिंगणात आसा, तातूंत 930 दादले आनी 101 बायलांचो आस्पाव आसा. ह्या उमेदवारांचे 464 अपक्ष आसात अशें हरियाणाचे मुखेल वेंचणूक अधिकारी पंकज अगरवाल हांणी सांगले. राज्यांत 2,03,54,000 परस चड पात्र मतदार आसात. वेंचणूक सुरळीत जावची या खातीर वट्ट 20,632 मतदान केंद्रां स्थापन केल्यात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. जम्मू काश्मीरान विधानसभा वेंचणुकेच्या तिनूय टप्प्यांनी वट्ट 63.88% मतदान जाल्ल्याचे वेंचणूक आयोगान सांगला. 64.68% दादले मतदार आनी 63.04% बायल मतदारांनी मतदान केले. जम्मू काश्मीरान तीन टप्प्यांनी ही वेंचणूक जाली. 8 ऑक्टोबराक हरियाणा बरोबर मतमेजणी जातली. केरला विधानसभेचे 12वे अधिवेशन आयच्यान सुरू जातले. सभापती एएन शमसीर हांणी सांगले 9 दीस चलपी अधिवेशनात 7 विधेयकां मांडटले. पयल्या दिसा सभाघर हालींच वायनाड आनी कोझिकोड जिल्ल्यांत भूस्खलनान लागून बळी पडिल्ल्या लोकांक श्रद्धांजली दितले. उरिल्ल्या 8 दिसांतले 6 दीस सरकारी कामकाज आनी 2 दीस खासगी वांगड्यांच्या कामकाजा खातीर थारायल्यात. 18 ऑक्टोबराक अधिवेशन सोंपतले. भारत नेपाळ आणि बांगलादेश आणि काल काठमांडून भारताच्या पॉवर ग्रीडवरवी नेपाळातल्या 40 मेगावॅट वीज बांगलादेशात निर्यात करपाची त्रिपक्षीय कबलात केल्या. तिनूय देशांतल्या अधिकाऱ्यांनी या उदरगतीच्या उपक्रमाची तोखणाय केल्या आणि ताका येवकार दिला. काठमांडून जाल्ल्या त्रिपक्षीय कराराक लागून नेपाळाक पयलेच खेप तिसऱ्या देशाक वीज विकपाक मेळटा. नेपाळ फक्त आपल्या दक्षिण शेजारी भारताक वीज निर्यात करता. काठमांडूंतल्या कार्यावळी वेळार नेपाळ वीज प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक कुलमान घिसिंग, भारताचे एनटीपीसी वीज वेपार महामंडळाचे सीईओ रेणू नारंग आणि बांगलादेश वीज उदरगत मंडळाचे अध्यक्ष मोहम्मद रेजाउल करीम हांणी कबलाची स्वाक्षरी केल्या. हे कबलाती प्रमाण बांगलादेश आता नेपाळच्या 40 मेगावॉट वीज आयात करतले. बायलांच्या आयसीसी संवसारीक कप वस्तादपण टी20 क्रिकेट सर्तीन आज भारत न्यूझीलंड पंगडा आड खेळटलो. हो खेळ दुबईत जातलो. हरमनप्रीत कौरच्या फुडारपणाखाला भारतीय पंगडा सांजे आपल्या खेळा मोहिमेक सुरुवात करतलो. मजगती दनपरा वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिका पंगडा आड खेळटलो. आकाशवाणी एफएम रेनबो चॅनलाचेर सांजे 7 वरां सावन हिंदी आणि इंग्लिशातल्यान ऑफ ट्यूब लाईव्ह कमेंट्री प्रसारित करतली. काल शारजान जाल्ल्या खेळात पाकिस्तान पंगडान श्रीलंकेक 31 धावण्यांनी हरयले. फाटल्या 10 वर्सांत देशांतल्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेन व्हड प्रमाणात बदल झाला अशी केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शाह हांणी सांगला. जम्मू काश्मीर ईशान्य आणि नक्सल प्रभावित वाठारांतल्या 3 मुखेल हिंसाचाराच्या वाठारांनी हिंसाचारांत विक्रमी 70% उणाव आयला. अहमदाबाद शारांत पुलीस मुख्यालयाच्या नव्या इमारतीचे उक्तावण केल्या उपरांत काल मंत्री उलयताले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढारपणाखाला सरकार सक्रिय पुलिसिंग आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे लक्ष केंद्रित करता असे शाह हांणी सांगले. गुन्हेगारी न्याय व्यवस्थेन तंत्रज्ञानाचा वापर करपाक प्रोत्साहन दिवपा खातीर सरकारान पोरण्या गुन्हेगारी कायद्यान दुरुस्ती केल्या. सायबर गुन्हेगारांक आडावपा खातीर तांणी अहमदाबाद पुलिसांचे लोक केंद्रीत 13 तुजको अर्पण पोर्टल सुरू केले. केंद्रीय युवा वेव्हार आणि खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी काल नवी दिल्लीत खेलो इंडिया योजनेच्या सर्वसाधारण परिषदेच्या 4थ्या बसकेची येजमानकी चलयली. बसके वेळार डॉ मांडविया हांणी खेलो इंडिया योजनेच्या प्रगतीचो नियाळ घेतलो आणि खेळगड्यांच्या कामगिरीत सुधारणा करपा खातीर क्रीडा पायाभूत सुविधांनी सुधारणा करपाबाबत सविस्तर चर्चा केली. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. मंत्रिमंडळान शाश्वत शेतीक चालना दिवपा खातीर पीएम राष्ट्रीय कृषी विकास येवजण आणि स्वयंपूर्णते खातीर अन्न सुरक्षा साध्य करपा खातीर कृषी उन्नती येवजणेक मान्यताय दिली. तेलबियांच्या उत्पादनात देशात स्वावलंबी करपाच्या उद्देशान राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया अभियानाक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सांजवेळा नवी दिल्लीत कौटिल्य आर्थिक परिषदेत उलोवप करतले. हरियाणात विधानसभा वेंचणुके खातीरची सगळी तयारी पुराय झाल्या. फाल्यां मतदान जातले. निमाणे राष्ट्रीय खबरो सोपल्यो.